नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती तसंच राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. काळा पैसा वैध प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा 10व्यांदा शपथविधी. लातूर जिल्ह्यात निलंगा, उदगीर आणि रेणापूरची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार. 56व्या इफ्फी महोत्सवाला गोव्यात पणजी इथं शानदार सोहळ्यानं प्रारंभ. आणि ऐक्यम सांस्कृतिक महोत्सवासाठी 30 अधिक देशांचे राजदूत छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती तसंच राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. राज्यघटनेतल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता. त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं काल हा निर्णय दिला. विधिमंडळानं मंजूर केलेलं विधेयक घटनेच्या अनुच्छेद 200 अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब न करता राज्यपाल जर अडवून ठेवत असतील तर ही बाब संघराज्य रचनेस हितावह नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. अशा विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल, असंही पीठानं नमूद केलं. सक्तवसुली संचालनालयानं ब्रिटनचा शस्त्रदलाल संजय भंडारी याच्याशी संबंधित काळा पैसा वैध करणे प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. धनशोधन प्रतिबंधक कायद्यान्वये PMLA विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. वाड्रा यांच्याविरोधात हे दुसरं मनी लॉन्ड्रिंग आरोपपत्र असून यावर्षी जुलै महिन्यात हरियाणातील एका जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणात संचालनालयानं वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी काल 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पटना इथल्या गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात निलंगा, उदगीर आणि रेणापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. अहमदपूर आणि औसा इथली निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे. आमदार अमित देशमुख यांनी निलंगा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,
आमचा प्रयत्न हा महाविकास आघाडी करण्याचाच राहिलेला आहे. स्थानिक पातळीवर काही अडचणी उद्भवतात, स्थानिक पातळीवरच हे अधिकार आम्ही दिले असल्यामुळं जिथे महाविकास आघाडी झाली तिथं आम्ही केलेली आहे आणि जिथे नाही झाली तिथं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा रेटा आणि मग तिथं निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार हे ज्या त्या पक्षानं स्थानिक पातळीवर निर्णय केलेला आहे मला असं वाटतं की त्यामुळे कुठे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे काम मार्च 2027 पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम यांनी दिली. या विस्तारीकरणामुळे विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता ताशी 300 प्रवाशांवरून ताशी 1000 प्रवासी होणार आहे. आगामी वर्षापासून शिक्षकांवरील अतिरिक्त कामं 50% कमी केली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली. महापालिका तसंच नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते. येत्या काळात AI प्रणालीवर आधारित 500 डिजिटल शाळा निर्माण करण्याचं नियोजन सुरू असल्याचंही भुसे यांनी सांगितलं. भारतीय टपाल सेवेनं स्टुडंट मेल ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्र टपालानं पाठवण्यासाठीच्या शुल्कावर 10% सूट मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल, तसंच संबंधित पाकिटावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 128वा भाग असेल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news on AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025ला काल गोव्यात पणजी इथं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यापूर्वी झालेल्या शोभायात्रेत विविध चित्ररथ तसंच लोकगीतं आणि भारत एक सूर या कार्यक्रमातून देशातल्या चित्रपट जगतातलं वैविध्य उपस्थितांना पाहायला मिळालं. येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 81 देशातल्या 240 चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. जगभरातील चित्रपट निर्माते अभिनेते आणि प्रेक्षक या महोत्सवासाठी गोव्यात एकत्र आले आहेत. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फीमध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे. जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रमांचा आकर्षक मेळ यावेळी पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर तसेच अभिनेते पमखेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा उपस्थित होते. विविध राज्य आणि चित्रपट उद्योगांचे देखणे चित्ररथही यावेळी सादर करण्यात आले. डॉक्टर एल मुरुगन यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करत इफ्फी 2025 आणि वेव्ज या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी, कंटेंट आणि कल्चर या तीन स्तंभांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.
इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत भरलेल्या वेव्ज फिल्म बाजारचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते काल झालं. दक्षिण कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी सादर केलेलं वंदे मातरम हे या उद्घाटन समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं. या महोत्सवात यंदाच्या सुवर्णमयूर पारितोषिकासाठी 15 चित्रपटांना नामांकन मिळालेलं असून यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत ऐक्यम 2025 या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा आणि वेरूळ लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून 30 हून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत यात सहभागी होणार आहेत. युनेस्को, राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होत आहे. राष्ट्रीय छात्र सेना NCCच्या राज्यातल्या छात्रांची संख्या 20,000 वाढवून 1,20,000 करण्यात येणार आहे. एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी काल पुण्यात NCCच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या निवड चाचणीची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. एनसीसीत वायुसेना आणि नौसेनेच्या तुकड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. तसंच या छात्रांना ड्रोन प्रशिक्षण, सायबर सुरक्षेसोबतच रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहितीही त्यागी यांनी दिली. बीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू झाली आहे. 6,85,549 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 440,51,00,000 रुपये थेट वर्ग करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू असून शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धाराशिव इथं जिल्हास्तर युवा महोत्सवाला काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. प्रत्येक कलाप्रकार हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग असल्याचं सांगत पुजार यांनी सर्व कलावंतांना आत्मविश्वासानं मंचावर उतरून उत्तम कौशल्य जगासमोर मांडण्याचं आवाहन केलं. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी काल याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. खंडोबाच्या षडरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक सातारा परिसरातल्या खंडोबाच्या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर ही पहिलीच यात्रा असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यात श्री क्षेत्र जामसमर्थ इथं श्रीराम मूर्तींचा पुनर्स्थापनेचा वर्धापन सोहळा उद्या शनिवारी तसंच परवा रविवारी साजरा होत आहे. रामदास स्वामी यांच्या जामसमर्थ इथल्या देवघरातील चोरीस गेलेल्या 16 मूर्तींपैकी सापडलेल्या 13 मूर्तींची 3 वर्षांपूर्वी पुनर्स्थापना करण्यात आली. या पुनर्स्थापन वर्धापन सोहळ्यात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. राज्यात काल अहिल्यानगर इथं सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नाशिक इथं 9.8, छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं सुमारे 12 अंश तर धाराशिव इथं 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती तसंच राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा 10व्यांदा शपथविधी आणि 56व्या इफ्फी महोत्सवाला गोव्यात पणजी इथं सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.